सर्वांना नमस्कार. आज नवरात्रीचा 7वा दिवस आहे. आदिमातेच्या अनुसंधानात तिच्या स्तुतीत नवरात्रीच्या या दिवसांमध्ये साक्षात मातेसोबत असल्याची अनुभूती आपण घेत आहोत. भावसत्संग ऐकताना अधिकाधिक भावस्थिती आणि देवीविषयी भक्ती अनुभवण्याचा प्रयत्न करूया. दिवसभर आपण भावाचे प्रयत्न सुरू ठेवले तर हळूहळू आपल्याला अखंड अनुसंधानात आणि भावात राहता येईल. सत्संगामध्ये उपस्थित सर्वांनी देवीला अत्यंत आर्तभावाने आळवूया. भावपूर्ण प्रार्थना करूया. हे माते, सृष्टीतील प्रत्येक घटक तुझ्या चरणीत सामावला आहे. हे स्वामिनी, आम्हा सर्वांचे पालकत्व तूच घेणारी आहेस. आम्ही अज्ञानी आणि असमर्थ आहोत. हे माते, आम्हाला तुझ्या मूळ स्वरूपाचे दर्शन घडव. अज्ञानरूपी अंधकार दूर करून आमची ज्ञानाकडे म्हणजे ईश्वराकडे वाटचाल सुरू होऊ दे. साधनारूपी बीज आमच्या अंतरात तू पेरलेलेच आहेस. साधनेची गोडी आमच्यात निर्माण करून साधनेचे प्रयत्न वाढवून त्या बीजाचे साधनेच्या वृक्षात रूपांतर होऊ दे. त्या वृक्षाची सुमने तुझ्या कोमल चरणी आम्हाला भक्तिभावपूर्वक अर्पण करता येऊ दे. हे माते, तुझ्या कोमल चरणी आमची भावपूर्ण प्रार्थना आहे. साक्षात आदिमाता आपल्या सत्संगात उपस्थित आहे. आदिमातेच्या चरणी अनन्य भावाने नतमस्तक होऊन श्लोकाच्या माध्यमातून तिची स्तुती करूया.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
सर्वांना भावपूर्ण नमस्कार. जगदंबेच्या कृपेनेच आपल्याला आनंददायी असा नवरात्रोत्सव मिळत आहे. या 9 दिवसामध्ये शक्तिस्वरूपिणी मातेने तिच्या प्रचंड शक्तीचा प्रवाह प्रक्षेपित करून आपल्या रोमरोमामध्ये ती शक्तीचा जागर करत आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता आणि कात्यायनी देवी या रूपांमध्ये आदिशक्ती अवतरित झाली आहे. तिच्या कथांमधून तिच्या प्रत्येक स्वरूपाचे वैशिष्ट्य अद्वितीय असल्याचे आपण सर्वांनी अनुभवले आहे. नवरात्रीच्या आत्तापर्यंतच्या 6 दिवसात देवीने तिच्या दर्शन प्रसादाने संपूर्ण ब्रह्मांडाला तृप्त केले आहे. नवरात्रीच्या उर्वरित दिवसातही देवीचा भरभरून आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी भाव सत्संगाचा लाभ घेऊया. मातेच्या 7व्या रूपाचे आज आपल्याला तिच्या कृपेने सुंदर दर्शन घडणार आहे. आदिशक्तीने नवरात्रीच्या 7व्या दिवशी कोणते रूप धारण केले? आजच्या दिवशी पृथ्वीवर देवीचे कोणते तत्व सर्वाधिक कार्यरत आहे हे आत्ता आपण अनुभवणार आहोत. हुंकार दिला कालीने, प्रकटली या भूवरी, दैत्यनाश करुनी कृपा तिची भक्तांवरी. शक्तिरूपिणी दुर्गा ती धावुनी आता आली अधर्मनाश करण्या जगदंबा प्रगट झाली. माता दुर्गेची सातवी शक्ती म्हणजेच कालरात्री. कालरात्री देवी म्हटले तर आपल्या समोर देवीचे मारक रूप दिसू लागते. कालरात्री देवीचे कार्यही तसेच आहे. मारक तत्वाने भारित अशा कालरात्री देवीचे आता पृथ्वीवर आगमन होणार आहे. चला तर देवीच्या दर्शनासाठी आपण सर्वांनी डोळे मिटूया. कालरात्री देवीच्या दर्शनासाठी आपण सर्वांनी तिला प्रार्थना करूया. हे कालरात्री देवी, तू प्रचंड शक्तिशाली आहेस, सर्व सामर्थ्यशाली आहेस. हे माते, तुझ्या मारक रूपाचे आम्हाला दर्शन घडव. तुझ्या या रूपाचे तेज सहन करण्याची शक्ती तूच आम्हाला प्रदान कर. तुझे हे रूप आम्हाला अनुभवायचे आहे. त्याची अनुभूती कशी घ्यायची हे आम्हाला माहीत नाही. तूच आम्हाला दर्शन दे माते. तूच तुझे तत्व आम्हाला प्रदान कर. हे माते, तूच आम्हाला दर्शन दे. आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. हे कालरात्री माते, तूच आम्हाला दर्शन दे. आजही आपली हाक ऐकून माता तिच्या कालरात्री रूपात आपल्याला दर्शन देणार आहे. सर्वत्रचे वातावरण आपण सर्वांनी अनुभवूया. वातावरणामध्ये देवीचे तत्व हळूहळू वाढत आहे. मातेचे आगमन होत आहे. ती अवतीर्ण होत आहे. वातावरणामध्ये प्रचंड तेज शक्ती आणि चैतन्य पसरले आहे. साक्षात कालरात्री मातेचे आगमन होऊन तिचे आपल्याला दर्शन होत आहे. कालरात्री देवीचे स्वरूप आपल्यासमोर प्रगटलेले आहे. जिच्या शरीराचा रंग घनघोर अंधकाराप्रमाणे काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यामध्ये विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. जिला तीन नेत्र आहेत. हे तिन्ही नेत्र ब्रह्मांडाप्रमाणेच भासतात. या नेत्रांमधून विजेप्रमाणे चमकणारी किरणे प्रक्षेपित होतात. या देवीच्या नासिकेतून म्हणजे नाकातून होणाऱ्या श्वासोच्छ्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाळा बाहेर पडत आहेत. कालरात्री देवीला आपण भावपूर्ण प्रार्थना करूया. हे देवी, तुझ्या श्वासोश्वासातून बाहेर पडणाऱ्या या अग्नीमध्ये आमचे सर्व दोष अहंकार नष्ट होऊ दे. आमच्या मनातील भय तू नष्ट कर. समस्त पाप आणि विघ्नांचा तू नाश कर. हे अज्ञान रूपी अंधकार नष्ट करणारी देवी, तुझ्या सर्व सामर्थ्याविषयी आमच्या मनात दृढ श्रद्धा निर्माण कर. कालरात्री देवी आपली प्रार्थना स्वीकारत आहे. सर्व पाप ताप नष्ट करून आपल्याला अत्यंत शुद्ध बनवत आहे. त्यामुळे आपल्याला पुष्कळ हलके वाटत आहे, आनंदी वाटत आहे. कालरूपी या देवीच्या अत्यंत मारक रूपाचे भय न वाटता तिच्याविषयी पुष्कळ जवळीक वाटत आहे. शेवटी ती आईच आहे ना. तिच्या या मारक रूपातूनही तिच्या करुणेचीच ऊब आपण सर्वजण अनुभवत आहोत. कालरात्री मातेच्या करुणेप्रती, तिच्या या शुभदायक रूपाप्रती आपण सर्वजण कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. देवीच्या दर्शनातून आपण प्रचिती घेतली. मातेचे रूप दिसायला जरी भयंकर असले तरी सुद्धा ही देवी सदैव शुभफलच प्रदान करते. त्यामुळे तिचे एक नाम शुभंकरी असेही आहे. देवीच्या भक्तांना कोणत्याही प्रकारे भयभीत होण्याची आवश्यकता नाही. देवीच्या साक्षात्काराने समस्त पाप विघ्नांचा नाश होतो. अक्षय पुण्यलोकाची प्राप्ती होते. देवी कालरात्री दुष्टांचा नाश करणारी आहे. दानव, दैत्य, राक्षस, भूत, प्रेत आदी देवीच्या केवळ स्मरण मात्रेच भयभीत होऊन दूर पळून जातात. या देवीमुळे अग्निभय, जलभय, जंतुभय, शत्रुभय, रात्रीभय आदी कुठलेच भय राहत नाही. तिच्या कृपेमुळे जीव भयमुक्त होतो. अत्यंत शक्तिशाली असलेल्या तसेच सर्व पाप भयांचा नाश करणाऱ्या अशा कालरात्री देवीला आपण शरण जाऊया. आत्ता आपण जसे देवीच्या चरणी सर्व चिंता भय अर्पण केले त्याप्रमाणेच अन्य वेळीही आपल्याला जेव्हा जेव्हा भय वाटते, जेव्हा जेव्हा चिंता वाटते, त्यावेळी आपण कालरात्री देवीचे स्मरण करूया. तिच्या चरणाशी सर्व सोपूया. कालरात्री देवीच्या कृपाशीर्वादाने आपल्या मनातील सर्व प्रकारच्या चिंता भय दूर होऊन आपण चिंतामुक्त भयमुक्त झाल्याची अनुभूती घेऊया. कालरात्री हे नवदुर्गेचे एक रूप आहे. आत्ता आपण त्या दुर्गा देवीला आळवूया. साक्षात आदिशक्ती दुर्गा देवी आपल्या समोर आहे. दुर्गा देवीचे तत्व या वातावरणात अवतरलेले आहे. दुर्गा देवी आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहे. तिची आता आपण भावपूर्ण स्तुती करूया. परब्रह्म स्वरूपिणी ब्रह्मा शिवही जिचे पूजन करतात. देवता, ऋषीमुनी आणि मानवही जिचे ध्यान करतात. हातात खडग धारण केलेल्या अष्टभुजेला भवभयाचा नाश करण्यासाठी भावपूर्ण याचना करूया. आदिशक्तीचा महिमा आपल्या अंतर्मनामध्ये कोरून घेऊया. देवीच्या या तत्वाची आपल्या रोमरोमामध्ये आपण अखंड अनुभूती घेऊया. भाव सत्संगातील पुढील सत्रामध्ये प्रत्यक्ष श्री विष्णूच्या वैकुंठ लोकातील एक अद्भुत वातावरण आपण सर्वजण आज अनुभवणार आहोत. पूर्वी एकदा प्रलयावस्थेमध्ये जेव्हा तिन्ही लोक महाजल राशीमध्ये विलीन होते, तेव्हा भगवान विष्णू शेषशय्येवर योगनिद्रेमध्ये होते, तेव्हा श्री विष्णूच्या कानातील मळातून मधू आणि कैटभ नावाचे दोन दानव उत्पन्न झाले. ते महाबली दैत्य महासागरात भ्रमण करू लागले. ते विचार करू लागले, अत्यंत विस्तारित असलेले हे जल कोणत्या आधारावर स्थित आहे? हे कोणी निर्माण केले? हे कसे निर्माण झाले? आम्ही या जलात कसे आलो? आम्हाला कोणी उत्पन्न केले? आमचे माता पिता कोण आहेत? असा विचार करता करता कैटभ मधूला म्हणाला, आपण दोघे या जलामध्ये स्थिर आहोत कारण येथे कोणी महाबली शक्ती आहे असे वाटते. त्या शक्तीनेच हे संपूर्ण जल व्यापलेले आहे. त्या शक्तीच्या आधारावर हे जल टिकून आहे. असे चिंतन करत असताना दोन्ही दादव सचेत झाले. तेव्हा आकाशातून अत्यंत मनोहारी अशी वाघबीज स्वरूप वाणी ऐकू आली. दोघांनी ती हृदयंगम केली. त्यांचा दृढ अभ्यास केला. त्यांना लक्षात आले, हा निश्चितच कोणता तरी मंत्र आहे. ते समाधिस्थ होऊन जप ध्यान करण्यात लीन झाले. अशा प्रकारे त्यांनी 1000 वर्ष कठोर तपस्या केली. या तपस्येमुळे पराशक्ती त्या दोघांवर प्रसन्न झाली. त्या दोन्ही दानवावर कृपास्वरूप आकाशवाणी झाली, हे दैत्यानो, तुम्हा दोघांच्या तपश्चर्येवर मी परमप्रसन्न झाले आहे. तुम्ही दोघेही मनोवांछित वरदान मागा, मी ते अवश्य देईन. त्या दोघांनी सांगितले, आम्हाला आमच्या इच्छेनुसार मृत्यू प्राप्त होऊ दे. देवी म्हणाली, हे दैत्यानो, माझ्या कृपेने आता तुम्ही इच्छेनुसार मृत्यू प्राप्त कराल. दानव आणि देवता कुणीही तुम्हाला पराजित करू शकणार नाही. हे वरदान प्राप्त झाल्यावर दोन्ही दैत्य मदोन्मत झाले. काही कालावधीने कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला त्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, तुम्ही आमच्याशी युद्ध करा, अन्यथा हे पद्मासन सोडा. त्यांच्या अशा बोलण्याने ब्रह्मदेव चिंताकुल झाले. शेषशय्येवर विराजमान असलेल्या चतुर्भुज भगवान विष्णूचे स्मरण करायला हवे असा विचार करून ब्रह्मदेव मनातल्या मनात दुःखनाशक श्री विष्णूच्या चरणी शरणागत झाले. योगनिद्रेमध्ये लीन असलेल्या जगतपती भगवान विष्णूला जागृत करण्यासाठी ते नारायणाची स्तुती करू लागले. हे दीनानाथ, हे हरे, हे विष्णू, भक्तांच्या पीडा हरणाऱ्या हे ऋषिकेश, हे अंतर्यामी, हे सर्वज्ञ, हे सर्वशक्ती संपन्न, जागृत व्हा, माझे रक्षण करा. हे दोन्ही दैत्य माझा वध करू इच्छित आहेत. हे सर्वाधार, मी यावेळी संकटग्रस्त आहे. हे महाविष्णू, दुःखाने मी अत्यधिक पीडित आहे. तुमच्या चरणी शरणागत आहे. तुम्हीच माझे रक्षण करा. अशा प्रकारे स्तुती करूनही जेव्हा योग निद्रेमध्ये लीन असलेले भगवान विष्णू जागृत झाले नाही, तेव्हा ब्रह्मदेव विचार करतात, भगवान विष्णू अवश्य शक्तींच्या अधीन होऊन योग निद्रेमध्ये वश झाले आहेत, आता काय करावे. त्यांनी एकाग्रचित्त होऊन भगवती योग निद्रेची स्तुती करायला सुरुवात केली. त्यांच्या मनात दृढ विचार होता, ती महाशक्तीच माझे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. आत्ताच्या या क्षणी योग निद्राच लक्ष्मीपती विष्णूची स्वामिनी झाली आहे. आधी योग निद्रेची स्तुती करेन, जिच्या कृपेने निद्रामुक्त होऊन जनार्दन भगवान वासुदेव युद्धासाठी सिद्ध होतील. त्यानंतर त्यांनी भगवान विष्णूच्या शरीरामध्ये व्याप्त त्या योग निद्रेची स्तुती करायला सुरुवात केली. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, या जगताचे कारण तूच आहेस. हे अंबे, तुझ्याच शक्तीने संपूर्ण विश्वाला ज्ञान देणारे पुरुषोत्तम भगवान विष्णूही यावेळी योग निद्रेच्या अधीन आहेत. हे माते, समग्र लोकांना मोहित करणाऱ्या तुझ्या लीला कोण जाणू शकेल. समस्त प्राण्यांच्या मनात वास करणाऱ्या हे भगवती, करोडो देवतांमधील असा कोण आहे जो तुझे रहस्य जाणतो. हे महामाये, तू सगुण रूप धारण करून नानाविध लीला करतेस. तुझ्या या रहस्यमय कार्यासमान अजून काहीच नाही आणि कोणीच नाही. हे भवानी, मुनिगण संध्येच्या रूपात दिवसातील 3 वेळा तुझेच ध्यान करतात. हे देवी, तू बुद्धिस्वरूपा होऊन समस्त लोकांना ज्ञान देतेस. लक्ष्मी रूपाने सदैव देवतांना सुख प्रदान करतेस. हे देवी, तूच महाविद्या, महामाया, महास्मृती, महामोहरूपी महादेवी आहेस. तिन्ही गुणांना उत्पन्न करणारी तूच आहेस. भयंकर कालरात्री, महारात्री आणि मोहरात्री ही तूच आहेस. हे माते, संपूर्ण प्राण्यांमधील कीर्ती, मती, शांती आणि श्रद्धा या रूपांमध्ये तूच विद्यमान आहेस. हे देवी, तू खडगधारिणी, शूलधारिणी आणि घोररूपा आहेस. तूच गदा, चक्र, शंख आणि धनुष्य धारण करणारी आहेस. बाणासारखे अस्त्र तुझेच आहेत. हे देवी, प्रगाढ निद्रेने वशीभूत श्री विष्णूला पाहून तूच संपूर्ण जगज्जननी आहेस याचे प्रमाण मिळाले. वेदांच्या उत्पत्तीचे कारणही तूच आहेस. या जगतात असा कोण बुद्धिमान प्राणी आहे जो तुझे चरित्र जाणण्यास समर्थ आहे. स्वतः ब्रह्मा, विष्णू, शंकर, देवगण, मुनिवृंद हेही तुला जाणू शकत नाही. संपूर्ण लोकात तुझा महिमा जाणेल, त्याचे वर्णन करेल असे कोणी नाही. हे देवी, जर वैदिक विद्वानांनी हवन कार्यात तुझ्या स्वाहा या नामाचा उच्चारण केले नाही, तर देवगण आपला यज्ञभाग प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे देवतांचेही भरणपोषण तूच करतेस. हे भगवती, तू आधीही वेळोवेळी दैत्यांच्या भयापासून आमचे रक्षण केले आहेस, आत्ताही रक्षण कर देवी. मी तुला शरण आलो आहे. हे देवी, हे वरदे, मधू आणि कैटब या दानवांपासून तूच रक्षण कर. भगवान विष्णूच्या शरीराचे सर्व अवयव तुझ्या योगमायेच्या अधीन आहे. तूच आदिदेवाला मुक्त कर, अथवा या दोन्ही महादैत्यांचा तू वध कर. या दोन्हीतील तुला जे योग्य वाटेल ते तू कर. हे देवी, या संसारातील तेज प्राणी धन्य आहेत जे तुझ्या चरणी भक्तिभाव अर्पित करतात. अखिल प्रभाव असणारी या जगताची तूच एकमात्र शक्ती आहेस. ही सर्व तुझीच लीला आहे देवी. युगाच्या आरंभी सर्वप्रथम तू श्री विष्णूचे सृजन केलेस. सर्वांच्या पालनासाठी त्याला शक्ती प्रदान केली. समस्त जगताचे तूच रक्षण केलेस. त्याच भगवान विष्णूला तू निद्राधीन केले आहेस. हे अंबे, तुला जे उचित वाटेल निश्चितपणे तू तेच करतेस. हे देवी, तुला जे योग्य वाटेल तू तेच कर. ब्रह्मदेवाने अशी स्तुती केल्यावर विष्णूच्या शरीरातील देवी बाहेर येऊन त्यांच्यासमोर प्रगट झाली. योग मायेच्या प्रभावातून मुक्त होऊन जनार्दन विष्णू चेतनायुक्त झाले, जागृत झाले. श्री विष्णूला पाहून ब्रह्मदेव परम प्रसन्न झाले. जगद्गुरु भगवान विष्णूच्या शरीरातून जेव्हा निद्रादेवी बाहेर आली, तेव्हा ब्रह्मदेवाने सर्व वृत्तांत श्री विष्णूला निवेदित केला आणि दोन्ही दानवांपासून रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली. श्री विष्णूने त्यावेळी सांगितले, हे ब्रह्मा, तुम्ही निर्भय व्हा. त्यांचा मृत्यू निकट आहे, त्यामुळे ते येथे युद्ध करायला येतील. मी त्या दोन्ही दैत्यांचा वध करेन. तेवढ्यात दोन्ही दैत्य ब्रह्मदेवाला शोधत तेथे आले. श्री विष्णूने त्यांच्याशी युद्ध केले. 5000 वर्षे श्री विष्णू त्या दोन्ही दैत्यांची युद्ध करत होता. तरीही दोघेही थकले नाही. असा विचार केल्यावर श्री विष्णूच्या लक्षात आले, दोन्ही दैत्यांना देवीने इच्छा मृत्यूचे वरदान दिले आहे आणि त्यामुळेच ते थकत नाहीत. एखादा दुःखी, रोगी, दीनहीन मनुष्यही मरू इच्छित नसतो. मग हे दैत्य तरी मरणाचा विचार का करतील? या दैत्यांचा मृत्यू कठीण आहे असा विचार करून श्री विष्णू आदिशक्ती भगवतीला शरण गेला. मनात असा विचार करताना भगवान विष्णूने आकाशस्थित परमसुंदर स्वरूपा असलेल्या योगनिद्रा भगवती शिवा हिला पाहिले. तिला पाहून योगेश्वर अनंत भगवान विष्णू दोन्ही हात जोडून वरप्रदायिनी भगवतीची स्तुती करू लागले. साक्षात भगवान विष्णू आदिशक्तीची स्तुती कशी करतात आता आपण हे अत्यंत भावपूर्ण ऐकूया. श्री विष्णू सोबत आपणही आदिशक्तीची करुण हृदयाने आणि अंतकरणापासून स्तुती करूया. साक्षात भगवान विष्णूच्या भावपूर्ण स्तुतीमुळे देवी तत्व प्रचंड प्रमाणात वातावरणात अवतरत आहे हे आपल्या रोम रोमामध्ये अनुभवूया. श्री विष्णूने स्तुती करायला सुरुवात केली. हे देवी, हे महामाये, हे सृष्टी संहार कारिणी, हे आदि अंतरहित, हे चंडी, हे भुक्तिमुक्ती प्रदायिनी शिवे, तुला माझा भावपूर्ण नमस्कार असो. हे देवी, मी तुझ्या सगुण आणि निर्गुण रूपाला जाणत नाही, मग तुझ्या असंख्य अद्भुत चरित्राला मी कसे जाणू? मी एवढे जाणले की मी तुझ्याद्वारे प्रेरित होऊनच योगनिद्रेमध्ये विलीन झालो. हे अंबिके, तुझ्याच प्रभावाने मी अचेत झालो. ब्रह्मदेवाने तुझी स्तुती केल्यावर जेव्हा माझ्यावरील तुझा प्रभाव नाहीसा झाला, त्याचवेळी मी जागृत झालो. मी जागृत होऊन त्या दैत्यांची युद्ध केले. हे माते, त्या इच्छामरणी दानवांच्या संहारासाठी तूच मला सहाय्य कर. हे देवतांची पीडा हरणारी, हे शरणदायिनी, मी तुला संपूर्णपणे शरण आलो आहे. स्मित हास्य करीत जगज्जननी श्री विष्णूला म्हणते, हे हरे, हे विष्णू, तू पुन्हा त्यांच्याशी युद्ध कर. त्या दोन्ही वीरांना मोहित करून त्यांचा वध करता येईल. हे नारायण, माझ्या मायेने मी जेव्हा त्यांना मोहित करेन तेव्हा तू लगेचच त्यांचा वध कर. देवीचे प्रीतिरसाने पूर्ण असे वचन ऐकून भगवान विष्णू पुन्हा दैत्यांची युद्ध करायला गेला. पुन्हा महाभयंकर युद्ध झाले. देवीने आपल्या मायेचा प्रभाव टाकून दैत्यांना मोहित केले. श्री विष्णूने सुदर्शन चक्राने दोन्ही दैत्यांचा वध केला. ती पराशक्तीच समस्त देवता आणि दानवांद्वारे आराध्य आहे. तिन्ही लोकांमध्ये या पराशक्तीपेक्षा श्रेष्ठ कुणी नाही हे सर्वदा सत्य आहे. वेद आणि शास्त्रांचा निष्कर्ष आहे, सगुण अथवा निर्गुण रूपात सर्वदा पराशक्तीचीच पूजा करायला हवी. देवीचा महिमा किती अनंत आहे हे यातून आपल्याला लक्षात येते. स्वतः श्री विष्णू ही देवीच्याच अधीन आहे, तर आपली काय गोष्ट? ब्रह्मदेव आणि श्री विष्णू ही जिला शरण जातात, मग आपण सर्वांनी तर सतत देवीच्या चरणी शरणागतच राहायला हवे. आपल्यातील अहंकारामुळे तिच्या सर्व सामर्थ्याची आपण अनुभूती घेऊ शकत नाही याची जाणीव करून देण्यासाठीच आजच्या भाव सत्संगात साक्षात जगदंबा अवतरली आहे. संपूर्ण सृष्टीवर आदि मातेचीच माया आहे. सर्व प्राणी मात्र तिच्याच इच्छेने कार्यरत आहेत. त्यामुळे आपण काहीच करत नसून ईश्वरच सर्व करतो याची जाणीव अंतर्मनात सतत जागृत ठेवूया. आपल्यातील अहंकार नष्ट करण्यासाठी या नवरात्रीनिमित्त आपण ध्येय ठेवून प्रयत्न करूया. त्यासाठी सतत देवीला शरण जाऊन प्रार्थना करत राहूया. अशी कोणती जागा आहे जेथे शक्ती नाही? असे कोणते स्थान आहे जेथे शक्ती वास करत नाही? असे कोणते घटक आहेत ज्यात शक्ती नाही? आणि अशी कोणती कृती आहे की जी शक्तीशिवाय करू शकतो? चराचरात व्याप्त असलेली ही शक्तीच चराचरातील सर्व कार्य करते. आपल्याला श्वास घ्यायला ही शक्ती लागते. बोलायला, चालायला, कृती करायला ही शक्ती लागते. शक्तीशिवाय आपण काहीच करू शकत नाही, इतके तिचे महत्त्व आहे. यावरून लक्षात येते, सर्वत्र चराचरात शक्ती वास करते. सृष्टीची अधिष्ठात्री देवता ही शक्तीच आहे. तिच्याविना संचालन होऊ शकत नाही. शक्तीच कार्यरत असल्याने सृष्टीचे कार्य सुरू आहे. सत्संगातून बोध घेऊया. आपण प्रत्येक कृती करताना जी शक्ती, जे बळ आपल्याला लागते, ते बळ जी देवी देत आहे, त्या देवीला आपण आधी आळवूया. तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया. या माध्यमातून देवीला आळवण्याचा संस्कार आपल्यावर होईल. देवी सुक्तात या शक्तीच्या महात्म्याचे खूप सुंदर वर्णन केले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, शक्तीच विष्णू माया आहे, तीच शक्तिरूप आहे. सर्व प्राण्यांमधील चेतना तीच आहे. मातृरूपात तीच आहे. दया, क्षमा आणि शांतीच्या माध्यमातून तीच कार्यरत आहे. बुद्धी, विद्या आणि स्मृती ही तीच आहे. श्रद्धा आणि भक्ती तीच आहे. लक्ष्मी, कांती, तृष्णा, सुधा म्हणजे भूक, तहान, सर्व काही तीच आहे. वृत्ती, संतुष्टी ही तीच आहे. असे वर्णन करून पुन्हा पुन्हा त्या मातेला, त्या शक्तीला, आदि मायेला नमन केले आहे. सत्संगाच्या समाप्तीपूर्वी आज आपण देवीच्या अजून एका सुंदर रूपाची अनुभूती घेऊया. अनेक नामे धारण करून चराचरात कार्यरत असलेल्या एका देवीच्या सुंदर रूपाची अनुभूती आता आपण घेणार आहोत. या देवीचे नाव आहे श्री राजराजेश्वरी देवी. राजराजेश्वरी देवी ही ज्ञानस्वरूपिणी आहे, म्हणजे ज्ञानाचे मूर्त रूप आहे. त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर हे अष्टदिग्पालकांचे प्रभू आहेत. त्यांना राजेश्वर म्हणतात. आणि या त्रिमूर्तीवर राज्य करणाऱ्या देवीला राजराजेश्वरी असे म्हटले जाते. देवी श्रीचक्राची प्रधान देवता आहे. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आणि लय करण्याचे सामर्थ्य या देवीमध्ये आहे. ज्या देवीला आपण आदिशक्ती म्हणतो, जगदंबा म्हणतो, आई भवानी म्हणतो, रेणुका माता म्हणतो, तीच राजराजेश्वरी देवी आहे. देवीचे डोळे इतके सुंदर आहेत की तिला मीनाक्षी, कामाक्षी, विशालाक्षी, पद्माक्षी, जलजाक्षी अशा अनेक नावांनी देवतांनी तिची स्तुती केली आहे. केवळ डोळ्यांनीच ब्रह्मांडाची उत्पत्ती करू शकते आणि नेत्र कटाक्षानेच बलाढ्य असुराचा नाश करू शकते अशी देवी म्हणजे राजराजेश्वरी देवी। देवीची रूपे इतकी अनंत आहेत की त्याचे वर्णन करणे मनुष्य ऋषी महर्षी आणि देवता यांनाही शक्य नाही। आणि म्हणूनच आतापर्यंत सर्वांनी देवी राजराजेश्वरीचे वर्णन करताना हे सांगितले आहे की देवी आम्ही केवळ तुझ्या आम्हाला ठाऊक असलेल्या रूपांचे वर्णन केले आहे। आत्ता आपण श्री राजराजेश्वरी देवीची स्तुती ऐकूया। देवीच्या या स्तोत्रामध्ये देवीचे सुंदर वर्णन केले आहे। देवी अंबा शांभवी अपर्णा उमा पार्वती काली शिवा त्रिनयना कात्यायनी भैरवी सावित्री भद्रकाली बगला आणि ज्वालामुखी अशा अनेक नामांना धारण करणाऱ्या देवीची ही सुंदर स्तुती आहे। नावे अनेक असली तरी एकाच देवीची रूपे आहेत। अशा सर्व दिव्य रूपांच्या म्हणजे सगुणाच्याही पलीकडे असलेल्या राजराजेश्वरी देवीला आपल्या सर्वांचा भावपूर्ण नमस्कार। अनंत रूपांच्या आणि नावांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या आदिशक्तीच्या चरणी कोटी कोटी नमन करूया।
भाव सत्संगाच्या माध्यमातून करुणामय मातेने आपल्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला यासाठी तिच्या चरणी कोटी 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 कृतज्ञता व्यक्त करूया।